प्रेषितांची कृत्ये अध्याय 7। प्रमुख याजक स्तेपनाला म्हणाला,
हे सर्व खरे आहे काय?
स्तेपनाने उत्तर दिले,
माझ्या यहुदी वडील जनांनो आणि बंधूंनो, माझे ऐका। आपला पिता पूर्वज अब्राहम मेसोपोटेमिया येथे असताना आपल्या गौरवी देवाने त्याला दर्शन दिले। हे तो हरान येथे राहण्यापूर्वी घडले होते। देव अब्रामाला म्हणाला, तुझा देश व तुझे नातेवाईक सोड आणि मी दाखवीन त्या देशात जा। म्हणून अब्रामाने आपले वतन खासदांचा देश सोडला आणि तो हरान येथे राहू लागला। अब्रामाच्या वडिलांच्या मृत्यूनंतर देवाने त्याला या ठिकाणी पाठविले, जेथे आता तुम्ही राहत आहात। परंतु देवाने अब्रामाला या जमिनीतील काही दिले नाही। देवाने यातील एक पाऊल ठेवण्या इतकी सुद्धा जमीन त्याला दिली नाही। परंतु देवाने त्याला अभिवचन दिले की भविष्यात तो त्याला ही जमीन देईल व त्याच्या मुलांनाही देईल। अब्राहमाला संतान होण्यापूर्वी हे घडले। देव त्याला म्हणाला, तुझी संतती उपरी होईल, ते दुसऱ्या देशात राहतील, तेथील लोक तुझ्या वंशजांना गुलाम बनवितील आणि त्यांना 400 वर्षे वाईट रीतीने वागवतील। परंतु जो देश त्यांना गुलाम बनवील त्यांना मी शिक्षा देईन। देव असे सुद्धा म्हणाला, त्या गोष्टी घडल्यानंतर तुझे लोक त्या देशातून बाहेर येतील, मग तुझे लोक या ठिकाणी माझी उपासना करतील। देवाने अब्राहमाशी करार केला। या कराराचे चिन्ह होते सुनता आणि म्हणून जेव्हा अब्राहमाला मुलगा झाला तेव्हा अब्राहमाने आपल्या मुलाची तो 8 दिवसांचा असताना सुनता केली। त्याच्या मुलाचे नाव इसहाक होते। इसहाकाने सुद्धा आपला मुलगा याकोब याची सुनता केली व याकोबाने आपल्या मुलांची सुनता केली। हे पुत्र नंतर 12 पूर्वज वडील झाले। या वडिलांना पूर्वजांना योसेफाचा मत्सर वाटला। त्यांनी योसेफाला इजिप्तमध्ये एक गुलाम म्हणून विकले। परंतु योसेफा बरोबर देव होता। योसेफावर तेथे खूप संकटे आली पण देवाने त्याला सर्व संकटातून सोडविले। देवाने योसेफाला ज्ञान व शहाणपण दिले। त्यामुळे इजिप्तचा राजा फारो याची मर्जी योसेफाला संपादन करता आली। फारोने योसेफाला इजिप्त देशावर व त्याच्या घरावर अधिपती म्हणून नेमले। मग सर्व इजिप्त व कनान देशावर दुष्काळ पडला आणि लोकांच्या दुःखाला अंत राहिला नाही। आमच्या पूर्वजांना अन्नधान्य मिळेनासे झाले। जेव्हा याकोबाने ऐकले की इजिप्त देशामध्ये धान्य आहे, त्याने आपल्या पूर्वजांना तिथे पाठविले। ही पहिली वेळ होती। ते दुसऱ्या वेळी आले तेव्हा योसेफाने आपली ओळख त्यांना करून दिली आणि फारो राजाला योसेफाच्या कुटुंबाची माहिती झाली। मग योसेफाने काही लोकांना आपल्या वडिलांना आणि त्याच्या कुटुंबातील 75 लोकांना इजिप्त येथे बोलावण्यासाठी पाठविले। मग याकोब इजिप्त देशात गेला आणि तो व आपले पूर्वज तेथेच मरण पावले। नंतर त्यांचे मृतदेह शेखेमला नेण्यात आले व तेथेच त्यांना पुरण्यात आले। अब्राहमाने शेखेम येथे हमोराच्या पुत्रांना पुरेपूर मोबदला देऊन विकत घेतलेल्या कबरीत त्यांना पुरण्यात आले। देवाने अब्राहमाला दिलेले वचन पुरे होण्याची वेळ जसजशी जवळ येऊ लागली तसतशी इजिप्त देशातील आपल्या लोकांची संख्या वाढू लागली। शेवटी ज्या राजाला योसेफाची माहिती नव्हती असा राजा इजिप्तवर राज्य करू लागला। त्या नवीन राजाने फार हुशारीने आपल्या लोकांचा फायदा घेतला। तो आपल्या लोकांशी फार निर्दयतेने वागू लागला। तो त्यांच्या बालकांना घराबाहेर टाकून देण्यास भाग पाडू लागला। ती बालके जिवंत राहू नयेत हा त्याचा हेतू होता। त्या काळात मोशेचा जन्म झाला आणि तो देवाच्या नजरेत फार सुंदर बालक होता। 3 महिन्यांपर्यंत त्याच्या वडिलांच्या घरात वाढला आणि जेव्हा त्याला घराबाहेर ठेवण्यात आले तेव्हा फारोच्या कन्येने त्याला घेतले. तिने त्याला आपल्या मुलासारखा वाढवला. इजिप्तच्या लोकांनी त्याला सर्व प्रकारच्या ज्ञानात सुशिक्षित केले. तसेच तो बोलण्यात व कृतीत भारदस्त झाला. जेव्हा तो 40 वर्षांचा झाला, त्याने विचार केला की आपले बांधव जे यहुदी लोक त्यांना जाऊन भेटावे. आणि जेव्हा त्याने आपल्या इस्रायली बांधवांपैकी एकाला वाईट वागविले जाताना पाहिले, तेव्हा त्याने त्या इजिप्तच्या रहिवाशाला मारले व आपल्या बांधवांची सुटका केली. छळ केला जाणाऱ्या यहुदी मनुष्याच्या वतीने त्याने बदला घेतला. देव त्याच्या हातून यहुदी लोकांची सुटका करीत आहे हे यहुदी लोकांना कळेल असे मोशेला वाटले, परंतु त्यांना ते कळले नाही. दुसऱ्या दिवशी दोन यहुदी माणसे भांडण करताना मोशेने पाहिली. ते पाहून मोशे त्यांच्यात मध्यस्थी करू लागला. तो त्यांना म्हणाला, पुरुषांनो, तुम्ही एकमेकांचे भाऊ आहात, तुम्ही एकमेकांशी का भांडत आहात? परंतु जो मनुष्य आपल्या शेजाराशी वाईट रीतीने वागत होता, त्याने मोशेला एका बाजूला सारून म्हटले, आमच्यावर अधिकार गाजवायला आणि आमचा न्यायनिवाडा करायला तुला कोणी नेमिले? काल तू त्या इजिप्तच्या माणसाला ठार मारलेस, तसाच माझाही जीव घेण्याचे तुझ्या मनात आहे का? जेव्हा मोशेने त्याला हे बोलताना ऐकले, तेव्हा तो इजिप्त सोडून पळून गेला आणि मिद्यानांच्या देशात उपरी म्हणून राहू लागला. आणि तेथेच त्याला दोन मुलगे झाले. 40 वर्षानंतर मोशे सिनाय पर्वताजवळच्या वाळवंटात होता. एका जळणाऱ्या झुडपात मोशेला देवदूताचे दर्शन झाले. जेव्हा मोशेने हे पाहिले, तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. नीट पाहता यावे म्हणून तो त्या जळत्या झुडपाजवळ गेला. मोशेने एक वाणी ऐकली. तो आवाज प्रभूचा होता. प्रभू म्हणाला, मी तुझ्या वाडवडिलांचा देव आहे, अब्राहम, इसहाक, याकोब यांचा देव आहे. मोशे भीतीने थरथर कापू लागला. डोळे वर करून पाहण्याचे धाडस त्याला होईना. देव त्याला म्हणाला, तुझ्या पायातील वाहना काढ, कारण ज्या जागेवर तू उभा आहेस ती जागा पवित्र आहे. माझ्या लोकांचा इजिप्त देशात होणारा छळ मी पाहिला आहे आणि त्यांचे विवळणे माझ्या कानी आले आहे, म्हणून त्यांची सुटका करण्यास मी खाली आलो आहे. आता ये, मी तुला परत इजिप्त देशाला पाठवित आहे. मोशे हाच तो मनुष्य होता ज्याला यहुदी लोकांनी नाकारले. तुला कोणी आमच्यावर अधिकार गाजवायला आणि न्याय करायला निवडले आहे काय? असे ते त्याला म्हणाले. मोशे हाच मनुष्य आहे की ज्याला देवाने शासन करता व तारणारा म्हणून पाठविले. देवाने मोशेला देवदूताच्या मदतीने पाठविले. याच देवदूताला मोशेने जळत्या झुडपात पाहिले होते, म्हणून मोशेने लोकांना बाहेर काढले. त्याने सामर्थ्यशाली कृत्य व चमत्कार केले. मोशेने ह्या गोष्टी इजिप्त मध्ये तांबड्या समुद्राजवळ आणि वाळवंटात 40 वर्षे केल्या. हा तोच मोशे आहे ज्याने यहुदी लोकांना असे म्हटले, देव तुम्हाला एक भविष्यवादी देईल, तो भविष्यवादी तुमच्याच लोकांमधून येईल, तो माझ्या सारखाच भविष्यवादी असेल. जो अरण्यात यहुद्यांबरोबर होता, सिनाय पर्वतावर आपणा बरोबर बोलणाऱ्या देवदूता बरोबर व आपल्या वाडवडिलांबरोबर होता, ज्याला आम्हास देण्यासाठी जीवनदायी वचने मिळाली होती, तोच हा मोशे होय. परंतु आपले वाडवडील त्याचे ऐकायला तयार नव्हते. त्यांनी त्याचे ऐकले नाही आणि त्यांनी त्याला नाकारले. त्यांची मने इजिप्त देशाकडे परत ओढ घेऊ लागली. आपले वाळवडील अहरोनाला म्हणाले, आमच्या पुढे चालतील असे देव आमच्यासाठी तयार कर, कारण इजिप्त देशातून काढून आम्हाला बाहेर घेऊन येणारा हा मोशे, त्याचे काय झाले हे आम्हाला माहीत नाही. त्यांनी याच काळात वासरासारखी दिसणारी एक मूर्ती तयार केली आणि त्या मूर्तीला अर्पणे सादर केली. आपल्या हाताने घडविलेल्या या मूर्तीपुढे त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. पण देवाने त्या लोकांकडे पाठ फिरविली आणि आकाशातील समूहांची, तारे, नक्षत्र अशा खोट्या देवांची भक्ती करीत राहण्यासाठी मोकळे सोडले, कारण भविष्यवाद्यांच्या पुस्तकात असे लिहिले आहे देव म्हणतो, अहो यहुदी लोकांनो, तुम्ही वधलेल्या पशूंची अर्पणे मला आणली नाहीत. रानातील 40 वर्षात तुम्ही तुमच्या बरोबर मोलेकासाठी तंबू, उपासनेचे स्थळ आणि तुमचा देव रेफान यासाठी ताऱ्यांच्या मूर्ती नेल्यात. या मूर्ती तुम्ही केल्या यासाठी की तुम्हाला उपासना करता यावी, म्हणून मी तुम्हाला दूर बाबेलोन पलीकडे पाठवीन. अरण्यात आपल्या वाडवडिलांच्या बरोबर साक्षी दाखल देवाचा तंबू होता. देवाने तो जसा बनविण्यास सांगितले त्याप्रमाणे व देवाने दाखविलेल्या नमुन्याप्रमाणे मोशेने तो बनविला. नंतर यहोशवाने आपल्या वाडवडिलांचे नेतृत्व करून इतर देशांच्या जमिनी काबीज केल्या. ती राष्ट्रे परमेश्वराने आमच्या पुढून घालविली. जेव्हा आपले लोक या नवीन प्रदेशात गेले तेव्हा हा तंबू त्यांनी सोबत नेला. आमच्या लोकांना हा तंबू त्यांच्या वाडवडिलांकडून मिळाला व आपल्या पूर्वजांनी दाविदाच्या काळापर्यंत तो ठेवला. दाविद देवाच्या मर्जीचा असल्याने याकोबाच्या देवासाठी मंदिर बांधण्याची इच्छा त्याने दर्शविली. परंतु देवाचे मंदिर शलमोनाने बांधले, कारण सर्वोच्च देव मनुष्यांनी त्यांच्या हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही. भविष्यवादी असे लिहितात, प्रभू म्हणतो, स्वर्ग माझे सिंहासन आहे, पृथ्वी ही माझे पाय ठेवण्याचे आसन आहे. तुम्ही माझ्यासाठी कसले घर बांधू शकता? मला विश्रांती घेण्यासाठी दुसऱ्या ठिकाणाची गरज नाही. माझ्या हातांनी या सर्व गोष्टी केल्या नाहीत काय? तुम्ही जे ताट मानेचे लोक आहात त्या तुमची मने व कान विदेशी लोकांसारखे असून तुम्ही नेहमीच पवित्र आत्म्याला आपल्या पूर्वजांप्रमाणेच नाकारित आला आहात. तुमच्या वाडवडिलाने छळ केला नाही असा कोणी एखादा भविष्यवादी होऊन गेला काय? एक धार्मिक ख्रिस्त येणार अशी घोषणा करणाऱ्यांचा त्यांनी वध केला आणि आता तर तुम्ही त्याचाही ख्रिस्ताचा विश्वासघात व खून केलात. तुम्हीच लोक आहात ज्यांना नियमशास्त्र मिळाले. देवाने हे नियमशास्त्र देवदूतांकरवी दिले, परंतु तुम्ही ते पाळीत नाही.
यहुदी लोकांनी स्टेफनाला हे बोलताना ऐकले व त्यांना फार राग आला. ते त्याच्या विरुद्ध दातोट खाऊ लागले. परंतु स्टेफन पवित्र आत्म्याने भरलेला होता. त्याने आपली नजर वर स्वर्गाकडे लावली. देवाचा गौरव त्याने पाहिला. त्याने येशूला देवाच्या उजवीकडे उभे असलेले पाहिले. तो म्हणाला,
पहा, स्वर्ग उघडलेला मला दिसत आहे व मी मनुष्याच्या पुत्राला देवाच्या उजवीकडे उभा असलेला पाहत आहे.
स्टेफनाचे हे शब्द ऐकून यहुदी मोठ्याने ओरडले. त्यांनी आपले कान स्वतःच्या हाताने झाकून घेतले. नंतर ते सर्व मिळून स्टेफनावर धावून गेले. त्यांनी स्टेफनाला धरून ओढीत शहराच्या बाहेर नेले व त्याला दगडमार करू लागले. जे साक्षी होते त्यांनी आपले कपडे चोल नावाच्या एका तरुण मनुष्यापाशी ठेवले होते. ते स्टेफनावर दगडमार करीत असताना तो मोठ्याने प्रार्थना करीत म्हणाला,
हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.
नंतर स्टेफनाने आपले गुडघे टेकले व मोठ्याने ओरडून म्हणाला,
प्रभू, यांचे हे करणे त्यांच्या माती पाप असे मानू नको.
असे बोलून त्याने प्राण सोडला.